शुक्लं वरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याय सर्वविघ्नोपशान्तये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी भीरध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। भोजने च जनार्दनम् शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिं युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं नारायणं तनोत्यागे श्रीधरं प्रियसंगमे नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे नारायणं मधुसूदनं कानने नारसिंहं च पावके जलशायिनं जलमध्ये वराहं च पर्वते रघुनन्दनं गमने वामनं चैव सर्वकार्येषु मा